आता चित्रपट नवरा माझा भला। काही नवऱ्यांच्या बायका थोड्याशा समजूतदार असतात, म्हणजे कधी पार्टीत नवरा थोडासा हाय झाला तर त्यात काय झालं असा विचार करतात आणि उदार अंतकरणाने माफ करतात। पण सगळेच पुरुष का एवढे भाग्यवान नसतात बरं का? अशाच एका अभागी नवऱ्याची ही कैफियत ऐका।
जेव्हा हिच्या खुणेचा जेव्हा हिच्या खुणेचा मजला मिळे इशारा, जेव्हा हिच्या खुणेचा मजला मिळे इशारा, बेबे करीत उठतो होतो जो माझा बकरा, बेबे करीत उठतो होतो जो माझा बकरा, जेव्हा हिच्या खुणेचा कधी पाटीत चुकून मी पाटीत चुकून मी थोडीशी जास्त घेतो, थोडी जी भसैल होता काही तरी बहकतो, पाहू नाही से डोळे पाहू नाही से डोळे अनलाल बुंद चेहरा, उपचूप कॉफी गिळतो नवरा जो मी बिचारा, जेव्हा हिच्या खुणेचा पार्टीत काव्य स्फुरता पार्टीत काव्य स्फुरता चंद्रास मी फुलवतो, श्रोत्यांचे दिल रिझवण्या सीने तारका आळवतो, माधुरी येता माधुरी येता ओठा, चढतो हिचा जो पारा, गुपचूप काव्य गिळतो नवरा जो मी बिचारा, जेव्हा हिच्या खुणेचा ऋतिक रोशन सारखा ऋतिक रोशन सारखा दिसतो जो मी थोडासा, माझ्या मागे हो बायका हा दोष का हो माझा, पागळता मी जरासा पागळता मी जरासा, उडतो हिचा जो भडका, चावी घेऊन पळतो गाडी मी स्टार्ट करण्या, जेव्हा हिच्या खुणेचा मजला मिळे इशारा, बेबे करीत उठतो होतो जो माझा बकरा, होतो जो माझा बकरा, होतो जो माझा बकरा।